दिवसाला दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर, म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर। संग्राम बरोबर
सुपरहिट 93.5 रेड एफ एम वर। नमस्कार, मी आहे संग्राम। उडता पंजाब नावाचा सिनेमा आता कॉन्ट्रोवर्सी मध्ये आहे। पंजाबच्या नशेखोर तरुणांबद्दल ही फिल्म आहे अशी चर्चा आहे। आता ती फिल्म बघितल्यावर बऱ्याच वेळा काय पब्लिसिटीसाठी फिल्म मेकर्स वेगळंच काहीतरी सांगतात, कॉन्ट्रोवर्सी होते आणि नाव होतं पिक्चरचं। पण त्यानिमित्ताने तो जो जुना डिबेट आहे पंजाबच्या नशेखोर तरुणांचा तो उफाळून आलाय। पण मी म्हटलं की आपल्या पुण्यात काय परिस्थिती आहे आणि त्याच्याबद्दल सामान्य माणसाला काय वाटतं। मला एक खूप इंटरेस्टिंग व्यक्तीचा फोन आलेला आहे, त्याचं नाव डिस्क्लोज मला करायचं नाहीये। पण त्याचं म्हणणं आहे की पुण्यात अशी बरीच ठिकाणं आहेत जिथं सर्रास तुम्हाला ड्रग्ज मिळतात।
पुण्यामध्ये सागल बाबा, पुण्यामध्ये वडारवाडी, पिंपरी, एनआयबीएम चे 2-3 चौक आहेत आणि आजकाल व्हॉट्सअपचा जमाना आहे। आजकाल तुम्हाला तिथे चौकात जायची पण गरज नाहीये, आजकाल घरी सुद्धा डिलिव्हरी होऊ शकते अशा गोष्टींची। अशा गोष्टींसाठी मी सुद्धा एका एसपीला सांगितलं होतं, तर पिंपरीतला जो अड्डा आहे तो 3 वर्ष झाले बंद आहे, पण त्याच्याच शेजारी 2 किलोमीटरवर दुसरा अड्डा उघडला। त्या माणसाचं नाव नाहीये, पण विश्वास सूत्रांकडून कळतं की त्याच माणसाचा त्याच्यामध्ये हात आहे। तर पोलीस पण याच्यामध्ये केव्हा केव्हा हातबल झालेले दिसतात बिचारे, कारण पंजाब सोडा महाराष्ट्राचं कंडिशन प्रॉपर वर्स्ट म्हणतो ना आपण, वर्स्ट तसं आहे। आणि हे जे लोन आहे हे ग्रामीण भागात पण वाढतंय, मुख्य म्हणजे तो जास्त मोठा धोका वाटतो।
आपण डी अडिक्शन एक्सपर्ट आणि अर्थातच अथॉरिटीशी बोलणार आहोत या विषयावर। तुम्हाला काही सांगायचं असेल तर facebook.com/RJ संग्राम रेड एफ एम या माझ्या पेज वर जा, तिथे कॉमेंट टाकू शकता तुम्ही। नाव न रिव्हील करता करायचं तर तुम्ही मेसेजही करू शकता मला। अँड ऑफकोर्स आपला व्हॉट्सअप नंबर आहे 8975935935। मी आहे संग्राम। कमिंग अप इन जस्ट अ बिट, 4 गाणे छिपके इन्क्लुडिंग
तेरे लिए दुनिया तोड़ दी है, पे ही सांस राके रुके।
93.5 रेड एफ एम, जाते रहो।